मित्रहो नमस्कार, शुभवार्ता ऐकण्यासाठी या. ह्या चित्रमय पुस्तकाकडे काळजीपूर्वक पहा व ऐका. तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळी संगीताचा आवाज ऐकाल त्यावेळेस चित्रमय पुस्तकातील पुढचे पान उलटा. चित्र पहिले. प्रारंभी केवळ देवाचे अस्तित्व होते आणि सर्वत्र काळोख होता. देव उत्तम आहे व तो सर्व गोष्टींवर सत्ता करतो. तुम्ही जे हे पहिले चित्र पाहत आहात त्यामध्ये देवाने जग उत्पन्न केले व प्रकाश होवो अशी आज्ञा केली. अंतराळ निर्मिण्यासाठी त्याने जलाचे विभाजन केले. दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य व रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र यांची निर्मिती केली.